खंड 5 प्रकरण 18. बहुधा शाळेमध्ये एक पुरुष व एक स्त्री अशी व्यवस्था झाली होती. औषध पाणी व साफसफाई यांची व्यवस्था त्यांच्या मार्फतच व्हावयाची होती. स्त्रियांच्या मध्यस्थीने स्त्री वर्गामध्ये शिरकाव करायचा होता. औषधाचे काम अगदी सोपे करून टाकले होते. एरंडेल, कोयनेल आणि एक मलम एवढ्याच वस्तू प्रत्येक शाळेत ठेवलेल्या होत्या. जीभ तपासता ती मलिन दिसली आणि बद्धकोष्ठाची कुरकुर कानी आली तर एरंडेल द्यायचे. तापाचे दुखणे असल्यास एरंडेल देऊन दुसऱ्या खेपेला कोयनेल द्यावायचे आणि फोड वगैरे असतील तर ते धुवून वर मलम लावायचे. पोटात घेण्याचे औषध किंवा मलम सहसा घरी घेऊन जाण्यास दिले जात नसे. जोखमीचे किंवा लक्षात न येण्यासारखे दुखणे आढळल्यास डॉक्टर देवांना दाखविण्यासाठी मागे ठेवले जात असे. डॉक्टर देव निरनिराळ्या ठिकाणी नेमलेल्या वेळी फेरी करत असल्या साध्या सोयीचा लाभ लोक भरपूर प्रमाणात घेत असत. सर्वसामान्य दुखणी थोडीच असतात व त्यासाठी मोठमोठ्या विशारदांची जरूरही नसते. हे लक्षात घेतले तर वर दर्शविल्याप्रमाणे केलेली व्यवस्था कोणालाही हास्यास्पद वाटण्याचे कारण नाही. त्या लोकांना तर ती तशी वाटलीच नाही. सफाईचे काम अवघड होते. लोक घाण काढून टाकण्यास तयार होत नव्हते. स्वतःच्या हाताने घाण साफ करण्याची तयारी जे लोक रोज शेतांत मजुरी करीत त्यांचीही नव्हती. डॉक्टर देव थोडक्याने हात टेकणारे नव्हते. त्यांनी जातीने व स्वयंसेवकांनिशी एका गावचे रस्ते साफ केले. लोकांच्या अंगणातील कचरा काढून टाकला. विहिरीच्या आसपासचे खड्डे भरून काढले. चिखल काढला आणि गावच्या लोकांची स्वयंसेवक देण्याविषयी प्रेमपूर्वक समजूत घालीत राहिले. कित्येक ठिकाणी लोकांनी लाजे काजेस्तव तरी काम सुरू केले आणि कित्येक ठिकाणी तर लोकांनी माझी मोटार थेट पसार व्हावी म्हणून सडकाही अंग मेहनतीने तयार केल्या. असल्या मधुर अनुभवांच्या जोडीला लोकांच्या बेपरवाईचे कटू अनुभवही असतच. या सफाईची माहिती ऐकून कित्येक ठिकाणी लोकांच्या मनामध्ये तिरस्कार उत्पन्न झाल्याचेही मला आठवते. एका अनुभवाचे वर्णन स्त्रियांच्या अनेक सभांमध्ये मी केलेले आहे. ते या अनुभवांबरोबर येथेही करणे अस्थानी होणार नाही. भीती हरवा हे एक लहानसे खेडे आहे. तेथे कित्येक स्त्रियांचे कपडे मलिन दिसून आले. त्या स्त्रियांची कपडे धुण्या बदलण्याविषयी समजूत घालण्यास मी कस्तुरबाईला सुचविले. तिचे त्या बायांपाशी बोलणे झाले. त्यापैकी एक बाई तिला आपल्या झोपडीमध्ये घेऊन गेली व म्हणाली, तुम्हीच पहा ना, येथे काही पेटी कपाट वगैरे नाही की त्यात कपडे ठेवलेले असतील. माझ्यापाशी ही मी नेसले आहे तेवढीच काय ती एक साडी आहे, ती मी धुवावी कशी? महात्माजींना म्हणावे की आम्हाला कपडे देण्याची व्यवस्था करा, मग मी रोज काम करून रोज कपडे बदलायला तयार आहे. असल्या झोपड्या हिंदुस्थानामध्ये अपवाद रूप नाहीत. असंख्य झोपड्यांमध्ये सामानसुमान, पेटी फडताळ, कपडे लत्ते काही एक नसतात आणि असंख्य माणसे अंगावरील कपड्यांवर काळ कंठित असतात. आणखी एक अनुभवही नमूद करण्याजोगा आहे. चंपारण्यात बांबू आणि गवत यांचा दुष्काळ नाही. लोकांनी भीती हरवामध्ये शाळेसाठी जे छप्पर बांधले ते बांबूचे व गवताचे बनविलेले होते. त्याला कोणी रात्रीची आग लावली. शेजारच्या मळेवाल्यांच्या माणसांबद्दल शंका घेण्यात आली. परत बांबू गवताचेच घर बांधणे बरे वाटले नाही. ही शाळा श्रीयुत सोमण व कस्तुरबाई यांच्या ताब्यात होती. श्रीयुत सोमणांनी विटांचे पक्के घर बांधण्याचा निश्चय केला आणि त्यांच्या अंगमेहनतीचा संसर्ग इतरांनाही लागला. त्यामुळे अल्प काळात विटांचे घर उभे झाले आणि पुन्हा घर जळून जाण्याची भीती राहिली नाही. अशा तऱ्हेने शाळा, ग्रामसुधारणा व औषध पाणी इत्यादी कामांमुळे लोकांमध्ये स्वयंसेवकांविषयी विश्वास व आदर वाढला व त्यांच्यावर चांगली छाप बसली. पण मला सांगण्यास दिलगिरी वाटते की हे काम दृढमूल करण्याची माझी इच्छा सफल झाली नाही. स्वयंसेवक मिळाले होते ते मर्यादित मुदतीपुरतेच मिळाले होते. इतर नवीन मिळविणे कठीण झाले आणि बिहारमधूनही या कामाला लायक असे कायमचे सेवक मिळू शकले नाहीत. चंपारण्यातील माझे काम पुरे होते इतक्यात दुसरे एक काम माझ्यासाठी तयार होऊन राहिले होते. त्या कामाने मला दुसरीकडे खेचून नेले. असे असताही 6 महिनेपर्यंत केलेल्या कामाची पाळेमुळे येथपर्यंत गेली की त्यांचा परिणाम या नाही त्या स्वरूपात आज मितीपर्यंत टिकून राहिला आहे.